तर उपस्थित सर्व भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आजच्या भागवत वर्गात. तर हा जो अध्याय सुरू आहे सौभरी मुनींचे पतन, तेथे बऱ्याच राजांच्या वंशाचं वर्णन या ठिकाणी करण्यात येत आहे. तर मागील अध्यायावर जर आपण पाहिलं तर परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामी हे अमरीश महाराजांच्या पुत्रांचं या ठिकाणी वंशाचं वर्णन करतात. त्यांचे तीन पुत्र होते, एक होते विरूप, केतुमान आणि शंभू. तर विरूपाच्या पुत्रांच्या आणि त्यापुढील पुत्रांच्या वंशांचे वर्णन या ठिकाणी शुकदेव गोस्वामी करतात महाराज परीक्षितांना. आणि याच वंशामध्ये आजचा जो काही श्लोक आपण पाहतोय, सेनजिताचा पुत्र युवनाश्व आणि तिथून पुढे त्याचं वंशाचं वर्णन शुकदेव गोस्वामी करतायत. तर आजच्या श्लोकात शुकदेव गोस्वामी वर्णन करतायत की युवनाश्वच्या 100 भार्या होत्या. तर छोटा मोठा परिवार नव्हता. तर आज जर कोणी जर विचार केला तर त्याला चक्करून तो खाली पडेल. इतकं सहज सोपं नाहीये. राजा जरी असला तरी त्याला सुद्धा 100 पत्न्यांचं पालन पोषण करणं ही इतकी सहज सोपी गोष्ट नाहीये. पण या ठिकाणी युवनाश्व राजाचं जे काही दुर्भाग्य होतं की तो 100 पत्न्या असून देखील निपुत्रिक होता. आणि त्या चिंतेमध्ये त्याने वानप्रस्थ आश्रम स्वीकार केला. आपल्या 100 पत्न्यांचा तो वनामध्ये निघून गेला. आणि राजा इतका धार्मिक होता की तेथील जे काही ऋषीमुनी त्या वनामध्ये राहायचे तर त्याने पाहिले की राजा हा अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये या ठिकाणी वनामध्ये आलेला आहे. खर तर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, तर हे जे काही 4 आश्रम आपण पाहतो तर हे आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी आहेत. पण राजा युवनाश्व जेव्हा वनामध्ये प्रवेश करतात तर ते त्यांचा प्राथमिक उद्देश आध्यात्मिक जीवनात प्रगती करणं असा त्यात दिसून येत नाही. कारण ते जीवनामध्ये पुत्र नसल्या कारणाने, संतती नसल्या कारणाने ते आपल्या पत्न्यांसह वनामध्ये प्रवेश करतात. पण राजाची स्थिती पाहून त्या ठिकाणी जे कोणी ब्राह्मण ऋषीमुनी असतात तर या सर्वांना त्यांची इतकी दया वाटते की ते आपण पुढील काही श्लोकांमध्ये पाहणारच आहोत. तर राजाने त्यांच्यासाठी एक यज्ञ आयोजित केला. कशासाठी? पुत्र उत्पत्तीसाठी. आणि राजाही फार प्रसन्न झाला. मग आजच्यासारखा पूर्वी काही यज्ञ होत नव्हता. आज कसं आहे की अर्ध्या तासात यज्ञ, 1 तासात यज्ञ, 2 तासात यज्ञ, अर्धा, 1, 2, 4, 5 जसे तास वाढत जातील तसं आजच्या ब्राह्मणांची फी देखील वाढत जाते. तर पूर्वी या प्रकारचं यज्ञ होत नव्हते. तर पूर्वीची यज्ञ 1, 1, 2, 2, 3, 3 दिवस, 1-1 आठवडा, महिनाभर, वर्षभर चालायचे. श्री राधा गोविंद भगवान. तर युवराश्व राजाच्या वंशामध्ये पुत्र उत्पत्ती व्हावी यासाठी त्या ब्राह्मणांनी एक सुंदर यज्ञ आयोजित केला. आणि या यज्ञामध्ये त्यांनी ते एका विशेष राणीसाठी त्याने एक अभिमंत्रित करून ठेवलेलं, मंत्रांनी सिद्ध केलेलं असं जल त्यांनी त्या कलशामध्ये ठेवलं होतं. आणि तो जल, तो कलश पात्र त्यांनी यज्ञविधीजवळ ठेवला होता. ही सगळी पूर्व यज्ञाची सगळी तयारी होती आदल्या दिवशी. आणि ब्राह्मणांनी दुसऱ्या दिवशी त्यांना तो यज्ञ संपन्न करायचा होता. आणि अशा प्रकारे सगळे ब्राह्मण पण त्या यज्ञविधीजवळ झोपले. आणि दैवगतीने या ठिकाणी म्हटलेलं आहे, श्रील प्रभुपाद देखील सांगतात, दैवगतीने या राजाला इतकी तहान लागते की तो त्या ठिकाणी सर्वत्र रात्रभर पाणी शोधत असतो. आणि शेवटी तो जेव्हा यज्ञवेदीजवळ येतात ज्या ठिकाणी सगळे ब्राह्मण झोपलेले असतात, आता ब्राह्मणांची अनुमती न घेता त्याने त्या अभिमंत्रित करून ठेवलेल्या कलशातील जल त्याने पिऊन टाकलं. खरं तर हे जे जल होतं त्या राण्यांच्या साठी होतं, जेणेकरून ह्या राण्या ते जल पिऊन त्यांना गर्भधारणा होईल. इथे एक फार सुंदर गोष्ट आहे. राजाने ते जल प्राशन केल्यानंतर राजाला गर्भधारणा झाली. त तर आजचे वैज्ञानिक सुद्धा या प्रकारचं किती मोठी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जरी असेल तरी सुद्धा आधुनिक विज्ञान सुद्धा आपल्या वैदिक मंत्रांच्या समोर हतबल आहेत. ब्रह्मास्त्र ज्या व्यक्तीला लक्ष्य केलं तोच केवळ मरू शकतो. उत्तरेच्या गर्भातील जे परीक्षित महाराज होते त्याने फक्त परीक्षित महाराजांना मारण्यासाठीच त्याचा आघात जो आहे उत्तरवर होणार नव्हता, इतकं सूक्ष्म आणि दिव्य ती अस्त्र होती. तसं ब्राह्मणांच्या तपस्येमध्ये, त्यांच्या साधनेमध्ये आणि त्यांच्या मंत्रोच्चारणाच्या शक्तीमुळे ते जल इतकं सिद्ध झालेलं होतं की त्यामुळे त्या राजाने ज्यावेळेस ते जल प्राशन केलं तर त्यांना ती गर्भधारणा झाली. आणि शिलप्रपात तात्पर्यामध्ये फार सुंदर तिने सांगतात, ब्राह्मणांनी वैदिक विधींनुसार संपन्न केलेले यज्ञ इतके परिणामकारक असतात की त्यातील मंत्राने अभिमंत्रित केलेले पाणी मनोवांछित फळ प्रदान करू शकते. आता जेव्हा एक स्त्री किंवा एक माता गर्भधारण करते तर ती पुत्राला जन्म देते आणि क्षणामध्ये तिच्या स्तनांमध्ये भगवंताच्या कृपेने दूध उत्पन्न होतं आणि जोपर्यंत बालक त्या दुधावरती आश्रित असतो तोपर्यंत त्या स्तनामध्ये दूध हे श्रवत राहतं. आणि बालक जेव्हा अन्न प्राशन संस्कार आरंभ होतो, अन्न तो खायला लागतो, हळूहळू त्या मातेच्या स्तनातील दूध हे लुप्त व्हायला लागतं. तर इतकी दिव्य प्रगल्भ भगवंतांची योजना ही एका मातेसाठी किंवा एका जीवासाठी भगवंताने केलेली आहे. पण येथे आपण पाहतो की त्या योनाश्वर राजाच्या गर्भामध्ये त्या बालकाने जन्म घेतला. पुढे आपण बघूच, आपल्याला कळेलच की तो बालक जन्म घेतो आणि रडायला लागतो. काय रडतो? मा मा रडायला लागतो. आणि जेव्हा तिथे मग इंद्र प्रकट होतात आणि इंद्राला, कारण त्याला भूक लागलेली असते, दुधाची आवश्यकता असते, पण मांधाता सॉरी युवनाश्व राजा हे पुरुष होते तर त्यांच्याकडे ती शक्ती नव्हती. पण जेव्हा इंद्र त्या ठिकाणी प्रकट होतात आणि आपल्या तर्जनीच्या साह्याने त्याच्या मुखामध्ये तो बोट टाकतात आणि मग तो दूध प्यायला लागतो, त्याला ते अमृत त्याला प्राप्त होतं. माम धाता, तर हा जो मांधाता राजा आपण पाहतो ना, तर हे मांधाता राजा जे भविष्यामध्ये मग सौभरी मुनींचे सासरे बनतात, ज्यांच्या 50 राजकुमारींशी सौभरी मुनी विवाह करतात, तर हा असा या ठिकाणी फ्लो आहे. पण जी आपली वैदिक प्रणाली जी होती, तर वैदिक प्रणालीमध्ये ब्राह्मणांच्या मंत्रांची शक्ती, त्यांची तपस्या, त्यांचं आचरण आणि मंत्रांचं त्या ठिकाणी उच्चारण, या सगळ्या गोष्टींमुळे ते इतकं प्रभावी तो यज्ञ बनायचा. या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात की त्या यज्ञामुळे आपण पाहतो की कधी यज्ञातून फळ प्रकट व्हायचं, कधी खीर प्रकट होणार, कधी त्या ठिकाणी अभिमंत्रित केलेलं जल त्या ठिकाणी प्रकट होणार, किंवा त्या मंत्रांच्या शक्तीने किंवा साह्याने एखाद्या स्त्रीला, मातेला गर्भधारणा देखील प्राप्त व्हायची. आणि शिल्प रूपात एका ठिकाणी म्हणतात की आजच्या सारखं यज्ञामध्ये पूर्वी केरोसिन, कापूर किंवा काहीतरी अग्नी प्रज्वलित होईल असा पदार्थ पूर्वी टाकला जात नव्हता. तर अग्निदेवांना विविध प्रकारच्या अग्नी आहेत, ज्या अग्नी त्या त्या कामासाठी उपयोग केल्या जातात. अंत्यसंस्कारावेळी जो काही अग्नी प्रयोग केला जातो तो वेगळा असतो. घरामध्ये जो अन्न शिजवला जातो तो अग्नी वेगळा असतो. आणि जेव्हा यज्ञ केला जातो विशिष्ट कर्मासाठी किंवा उद्देशासाठी तो अग्नी वेगळा असतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या अग्नींना पाचारण करण्यासाठी हे ब्राह्मण त्या प्रकारच्या अग्नीचा मंत्र उच्चारण करायचे आणि मंत्र उच्चारणाची शक्ती आणि त्याचा प्रभाव इतका जबरदस्त असायचा की त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित व्हायचा. तर यावरून पूर्वीच्या काळी ब्राह्मणांच्या मंत्रांमध्ये, त्यांच्या शक्तीमध्ये, त्यांच्या तपस्येमध्ये ही शक्ती असायची आणि त्यामुळे तो यज्ञ सफल व्हायचा. आपण असे शास्त्रातले अनेक उदाहरणं पाहतो की जसं द्रौपदी आणि धृष्टद्युम्न यांचा जन्म जो झाला आहे तो याच प्रकारे झाला आहे. आता धृष्टद्युम्न आणि द्रौपदी हे द्रुपद राजाचे पुत्र म्हणून ओळखले जातात. जेव्हा द्रोणाचार्य त्यांचा अतिशय घोर अपमान करतो, द्रोणाचार्यने आपल्या कौरव पांडवांकडून त्यांची एक गुरुदक्षिणा मागितली आणि गुरुदक्षिणा काय होती की तुम्ही द्रुपदला बंदी बांधून आणायचं, पराभूत करून. कौरव तर यशस्वी होत नाहीत पण त्या ठिकाणी पांडव यशस्वी होतात. आणि मग अर्जुन आपल्या धनुर्विद्येच्या बळावरती द्रुपदांना बंदी बनवून त्यांना आपल्या गुरुच्या समोर समक्ष करतात, प्रस्तुत करतात. आणि तो अपमान दृष्ट द्रुपद राजा जे होते त्यांच्या हृदयामध्ये अग्नीसारखा जळत होता. त्याने भरपूर प्रयत्न केले पण शेवटी त्यांना समजलं की आपण अशा पुत्राला जन्म देऊ शकत नाही. मग शेवटी ते एका ब्राह्मणाकडे जातात, ऋषीकडे जातात. ऋषी म्हणतात की आणि बघा ऋषी इतके तपस्वी होते की येणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये काय हेतू आहे, कोणत्या हेतून तो आपल्याकडे येत आहे, ते लगेच चटकन त्या ठिकाणी ते जाणायचे. आणि त्या ऋषींनी द्रुपदाला म्हटले की तू ज्या हेतूने माझ्याकडे आलेला आहे तो हेतू मी पूर्ण करू शकत नाही, कारण तू एका ब्रह्महत्येचं साधन तू माझ्याकडे मागित आहेस आणि म्हणून तुला हे वरदान किंवा असा प्रकारचे यज्ञ मी संपन्न करू शकणार नाही, पण तू माझ्याकडे एक याचक म्हणून आलेला आहेस. ते ब्राह्मणाचं कर्तव्य आहे की शरणागत व्यक्तीला मदत करणं. म्हणून त्या ब्राह्मणाने त्या ऋषीने काय केलं, आपल्या लहान भावाचा परिचय त्यांना करून दिला. ते म्हटले की अशा अशा प्रकारच्या जंगलामध्ये माझा भाऊ जो आहे तो ज्यांचं नाव याज होतं त्यांच्याकडे जा, त्याला चांगलं वाईट या गोष्टींचा अजिबात त्याला भान नाही आहे, जो पण त्याला शरणागत होतो त्याची इच्छा तो पूर्ण करतो, त्यामुळे तू त्यांच्याकडे जा. आणि मग द्रुपद त्या याज ऋषींकडे जातात आणि मग त्यांना याचना करतात की मी अशा प्रकारे तुमच्याकडे आलोय आणि तुमच्या वरिष्ठ भावानेच मला तुमचा पत्ता दिलेला आहे. आणि याज विचार करतात की ही सगळी दैवगती आहे, तुझा अपमान होतो द्रोणाचार्यांकडून, तू या अपमानाच्या अग्नीमध्ये जळतोयस आणि तू शेवटी अंततः माझ्याकडे आलेला आहेस. जर तुझ्या या वंशामध्ये जर असा व्यक्ती जन्माला येणारच असेल जो द्रोणाचार्याचा वध करेल तर मी या ठिकाणी केवळ माध्यम आहे. आणि मग त्या ठिकाणी तो यज्ञ संपन्न करतो, कारण यज्ञामध्ये पती पत्नी राजा राणी दोघे लागतात त्या ठिकाणी, कारण हा पुत्र कामिष्ठ यज्ञ जर संपन्न करायचा असेल तर. पुढे राणी ही स्नानासाठी नदीवर जाते आणि इकडे याज ऋषींनी यज्ञ प्रारंभ केलेला होता, कारण कोणताही यज्ञ संपन्न करण्यासाठी त्याला स्थान वेळ या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात. कधीही उठलं यज्ञ संपन्न केला असं होत नाही, कधी त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून याज ऋषीने एक विशेष मुहूर्त त्या ठिकाणी निवडला, स्थान निवडलं आणि मग यज्ञ प्रारंभ केला. आणि बरोबर त्या मुहूर्ताला जर ती आहुती प्रदान केली गेली तर यज्ञ हा सफल होतो. आणि याजने सांगितलं की हे राजा तुमच्या पत्नीला बोलवा. आणि पत्नी मात्र आरामात त्या ठिकाणी स्नान शृंगार करत बसलेली असते आणि इकडे मुहूर्त हा टळत असतो. शेवटी राज याज आपल्या त्या द्रुपद राजांना म्हणतात की बघ जर तुझी पत्नी वेळेत नाही आली तर मी तिची वाट पाहणार नाही. आणि क्रोधाने ते काय करतात, कारण मुहूर्त हा टळत होता, ती विशेष आहुती घेतात आणि त्या यज्ञामध्ये सोडतात. आणि तात्काळ त्या ठिकाणी दोन जीवांचा दोन व्यक्तींचा त्या ठिकाणी जन्म होतो, ते पण एकदम तरुण अवस्थेमध्ये. सर्वसाधारण बालक जे आहे ते आईच्या गर्भातून प्रकट होतं, नंतर मग ते त्याची वाढ होते, एक एक वर्ष पुढे गेल्यानंतर तो 16-17 वर्षांचा होतो, मग त्याला तारुण्य प्राप्त होतं. पण या घटनेमध्ये आपण पाहतो की याज ऋषींनी अशा दोन पुत्रांना जन्म दिला, एक पुत्री आणि एक पुत्र. तर पुत्र जो प्रकट होतो तो दृष्टद्युम्न असतो, ज्याच्यामुळे द्रोणाचार्यांचा वध होणार होता, तो केवळ त्याच हेतूसाठी जन्माला आलेला होता. आणि जी द्रौपदी होती ही संपूर्ण कौरव वंशाचा नाश करण्यासाठी प्रकट झाली होती. आता या ठिकाणी फक्त द्रुपद राजाने एकच पुत्र मागितला होता, पण दैवगतीने त्या ठिकाणी एक पुत्र आणि एक पुत्री जन्माला आली. तर ब्राह्मणांच्या या ठिकाणी शक्तींचं त्यांच्या मंत्रांचं उच्चारण जर पाहिलं ना, इतकं सामर्थ्यशाली त्यांचा यज्ञ असतो. कुठल्याही मंत्रामध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला तपस्या साधना ही अत्यंत अनिवार्य असते. या नियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करावं लागतं. आपण आध्यात्मिक जीवनामध्ये देखील या गोष्टी आपल्यासाठी आहेतच, ज्या शिल्या प्रुपादाने आपल्याला दिलेल्या आहेत. चार गोष्टी करायच्या, चार गोष्टी करायच्या नाहीत, की आपण मांसाहार, नशापान, व्यभिचार आणि जुगार ह्या निषिद्ध गोष्टी आहेत. आणि चार गोष्टी करणं म्हणजे कोणत्या, जे आपण भगवद्गीता अभ्यासक्रमामध्ये आपण सांगतो, ABCD है ना. तर भक्तांच्या संघात असणं, शास्त्रांचं अध्ययन, नाम जप आणि भगवत प्रसाद. तर आपल्याला देखील भक्त या नात्याने या यम नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीचं आपल्याला एक साधन प्राप्त होतं. पुढे आपण पाहतो की त्वष्टानं देखील असा पुत्र त्यांना प्राप्त करायचा होता जो इंद्राचा वध करू शकेल. तर वैदिक काळातील यज्ञ जितके प्रभावी असायचे, जर त्यात चूक जर झाली तर मग त्याचे परिणाम देखील त्या यजमानाला किंवा त्या ऋषीला भोगावे लागायचे. आता त्वष्टाने त्या ठिकाणी यज्ञ केला की इंद्र हत्या करणारा पुत्र जन्माला येईल, पण मंत्रांमध्ये थोडीशी गडबड झाली आणि इंद्राद्वारे मारला जाईल असा पुत्र त्या ठिकाणी प्रकट झाला, ते म्हणजे वृत्रासुर. तर अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, जे यज्ञ वेगवेगळ्या कार्यांसाठी हे संपन्न केले जातात. तर प्रमुख दोन यज्ञ असतात, एक देवतांसाठी आणि दुसरे श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी. तर अधिकांश देवतांसाठी संपन्न केले जाणारे जे काही यज्ञ असतात ते खास करून कर्मकांडी असे यज्ञ असतात, ज्या यज्ञांमुळे देवी देवतांना संतुष्टी प्रदान केली जाते. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती त्यांना अर्पण केले जातात आणि मग त्या आहुतींच्या संतुष्टीने हे देवता त्या यजमानाला जो काही त्याचा वांछित वर आहे त्याला ते प्रदान करतात. आणि भगवान श्री विष्णूंच्या साठी संतुष्टीसाठी देखील यज्ञ संपन्न होतो, पण तो केवळ भगवंतांच्या आनंदासाठी असतो. हा एक ऍटिंग फरक आहे. साधक जे असतात किंवा जे देवतांचे उपासक, ते केवळ आपल्या स्वार्थासाठी यज्ञ करतात. जसं ब्राह्मण पत्न्यांचे जे काही पती असतात, सॉरी ब्राह्मण याज्ञिक ब्राह्मण, तर हे याज्ञिक ब्राह्मण देखील त्या ठिकाणी यज्ञ संपन्न करीत होते. आणि त्यांचा यज्ञ कशासाठी होता? केवळ या यज्ञाच्या माध्यमातून स्वर्गामध्ये भौतिक सुख उपभोगणं. आणि आपण पाहतो की जेव्हा भगवंतांचे ग्वाल मित्र त्या ठिकाणी येतात, तर हे त्या यज्ञामध्ये इतके मग्न झालेले असतात की तिथे कोणी अतिथी आलेला आहे तो काहीतरी याचना करतो हे देखील विसरून जातात. पण दुसऱ्या ब्राह्मण पत्न्याने देखील जरी त्या वैदिक ज्ञानामध्ये पारंगत नव्हत्या किंवा मोठमोठी यज्ञ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नव्हतं, पण त्याने एक सुंदर यज्ञ त्यांनी संपन्न केला. तो म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी त्याने देखील अन्न अर्पण केलं. तर यज्ञामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती, वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन हे अर्पित केले जातात. ब्राह्मणाने स्वसुखासाठी यज्ञ संपन्न केला, पण ब्राह्मण पत्न्यांनी भगवंतांच्या आनंदासाठी यज्ञ संपन्न केला, म्हणून त्यांना भगवत प्राप्ती झाली. म्हणून कर्मकांडीय जे काही यज्ञ असतात त्यामुळे व्यक्ती भले त्याला सुख भौतिक सुविधा त्याला प्राप्त होतात, परंतु जीवनाचं रहस्य किंवा जीवनाची ध्येय जे आहे ते त्याला प्राप्त होत नाही. तर शास्त्रामध्ये खास करून वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत, केवळ या ठिकाणी नावांचा उल्लेख करेल. पुत्र कामेश्री यज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे अनेक राजांनी संपन्न केले आहेत. एक स्मार्त यज्ञ असतो जो विवाहानंतर विधीपूर्वक स्थापन केला जातो हा यज्ञ. पुढे चातुर्मासी यज्ञ असतो, श्रौतामणी यज्ञ असतो जो याच याज्ञिक ब्राह्मणांनी संपन्न केला होता. पुढे वाजपेयी यज्ञ असतो, राजसूय यज्ञ असतो. याच्यामध्ये राजसूय यज्ञामध्ये राजा स्वतःला चक्रवर्ती सम्राट संपूर्ण विश्वाचा त्याला राजा बनायचं असतं आणि ते पद प्राप्त करण्यासाठी त्याला हा यज्ञ संपन्न करावा लागतो. पुढे अश्वमेध यज्ञ असतो, या यज्ञाद्वारे तो चक्रवर्ती सम्राट तर होतच होतो पण त्याला स्वर्गाचं अधिपत्य त्यालाही प्राप्त होत असत. तर कर्मकांडी यज्ञामध्ये खास करून पशूंचा बळी दिला जातो. असे काही यज्ञ आहेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या पशूंचा बळी दिला जातो. आणि याच सौभरी मुनीचं जे काही पतन हा अध्याय आपण पाहिला, याच्या पूर्वीचे काही श्लोक जर पाहिले तर त्या राजाचं नाव मला लक्षात नाही, पण त्याने आपल्या पुत्राला पाठवलेलं असतं वनामध्ये की तिथे जाऊन तू काहीतरी पशूंना घेऊन ये. पण हा पशूंना मारण्यामध्ये इतका मग्न होऊन जातो की विसरून जातो की मला पशूचं मांस न्यायचं यज्ञासाठी. तर पूर्वी जे काही पशु आहुती दिली जायची तसं शिल्प रूपात सांगतात की याचे काही कारण होते. पहिली गोष्ट म्हणजे यजमानाला त्याला इच्छित वांछित वर प्राप्त करण्यासाठी, त्याचं ध्येय पूर्ण होण्यासाठी एखाद्या पशुचे बळी दिले जायचा. दुसरं, त्या यज्ञामध्ये ब्राह्मणांच्या मुखातून प्रकट होणाऱ्या मंत्रांचे सामर्थ्य शक्ती कितपत आहे हे देखील त्याचं परीक्षण व्हायचं. तर आजच्या श्लोकामध्ये पाहतो की ब्राह्मणाने असा त्या ठिकाणी यज्ञ संपन्न केला होता आणि ते अभिमंत्रित केलेलं जल इतकं शक्तिशाली होतं की यौवनाश्व राजाने प्राशन केल्यानंतर त्यांना गर्भधारणा झाली. तर यज्ञामध्ये असा पशु बळी दिला जायचा जो जवळजवळ म्हातारा झालेला असतो आणि त्याला त्या मंत्रांच्या शक्तीद्वारे, एक तर ब्राह्मणांच्या मंत्रांच्या शक्तीद्वारे आणि दुसरं राजाला त्या यज्ञातून जे पुण्य प्राप्त व्हायचं तर त्या पुण्याचा काही अंश त्या पशुलाही प्राप्त व्हायचा. आणि पुढे हा जो पशु त्या यज्ञामध्ये बळी दिला जायचा त्याला एक चांगलं सुदृढ मनुष्याचं शरीर त्याला प्राप्त व्हायचं. म्हणजे अशा पशुला 84 लाख युनिच्या या क्रमिक चक्रातून त्याला जाण्याची गरज नव्हती. जर समजा एखादा घोडा जर असेल तर त्याला कित्येक जन्मानंतर मनुष्य जीवन हे कदाचित प्राप्त होईल, पण या जीवनात जर तो पशु बळी जर दिला गेला, अश्वमेध यज्ञ दिला गेला, तर त्याला तात्काळ एका श्रेष्ठ दर्जाचं मनुष्य शक्तीला प्राप्त व्हायचं. तर याच्यामुळे दोन गोष्टी घडायच्या, तो यज्ञ सफल व्हायचा आणि दुसरी गोष्ट त्या पशुला एक श्रेष्ठ शरीर त्याला प्राप्त व्हायचं. पण आपण पाहतो की भविष्यामध्ये या यज्ञाचा इतका अतिरेक केला गेला, इतका अतिरेक केला गेला की लोक यज्ञाचा उद्देशच विसरून गेले आणि मग केवळ पशु हिंसा करून त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये त्या माणसाला शिजून खायचे. आणि मग ते थांबवण्यासाठी भगवान बुद्धांनी अवतार धारण केला श्रीकृष्णाने. तर शेवटी या भौतिक जगामध्ये शास्त्र असेल, नियम असतील, जर त्याचा अतिरेक गैरवापर जर झाला तर मग तो कोणत्याही स्तराला लोक जाऊ शकतात. लोक शास्त्रांच्या नावाखाली पशु हिंसा करतात, अनेक प्रकारचे दूषित कर्म करतात, त्यामुळे समाजामध्ये अनेक प्रकारचे जे आपण आता सध्या पाहत आहोत तर अशा प्रकारच्या गोष्टी घडतात जर चुकीच्या गोष्टी जर लोकांकडून झाल्यात तर. तर या ठिकाणी आपण गृहस्थांसाठी 5 प्रकारचे जे काही यज्ञ सांगितले त्याला नित्य यज्ञ म्हणतात. जे कोणी भले भक्त असू दे, अभक्त असू दे किंवा कर्मकांडी व्यक्ती असू दे, त्यांना हे 5 प्रकारचे यज्ञ नित्यनेमाने हे दररोज केलेच पाहिजेत. आता पहिला जो यज्ञ आहे तो यज्ञ म्हणजे ज्याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. तर ब्रह्मयज्ञ म्हणजे काय की अशा प्रत्येक गृहस्थाने जे विरक्त आहेत त्यांच्यासाठी तर शास्त्राध्ययन, तपस्या, साधना, भगवत सेवा, वैष्णव सेवा या गोष्टी त्याचं आयुष्य त्यासाठी आहे. पण जे गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत आहेत त्या गृहस्थ आश्रमांसाठी शास्त्रामध्ये 5 प्रकारचे यज्ञ सांगितले. तर पहिला यज्ञ म्हणजे ब्रह्मयज्ञ. आणि हे यज्ञ जेव्हा तो गृहस्थ व्यक्ती संपन्न करतो तर त्याला कशा प्रकारचे लाभ प्राप्त होतात ते या ठिकाणी वर्णन केले. जर ब्रह्मयज्ञ संपन्न केला, ब्रह्मयज्ञ म्हणजे काय, शास्त्रांचं अध्ययन गीता भागवताचं, तर प्रत्येक गृहस्थ भक्ताने किंवा गृहस्थ व्यक्तीने दररोज शास्त्रांचं अध्ययन हे केलं पाहिजे. हा त्याच्यासाठी यज्ञ, पहिला यज्ञ. तर हा यज्ञ संपन्न केल्याने 2 प्रकारचे लाभ होतात. पहिला म्हणजे जेव्हा तो शास्त्रांचं अध्ययन करतो त्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची विरक्ती ही उत्पन्न होते. एक गृहस्थ आणि दुसरा गृहमेधी. गृहमेधी म्हणजे जो सदैव गृहस्थ जीवनामध्ये आसक्त असतो, भोगविलासामध्ये व्यस्त असतो. पण गृहस्थ व्यक्तीसाठी या ठिकाणी हे 5 प्रकारचे यज्ञ प्रामुख्याने सांगितलेले आहेत. तर अशा गृहस्थाने दररोज हा यज्ञ संपन्न केला पाहिजे, तो म्हणजे ब्रह्मयज्ञ, ज्यामुळे तो हळूहळू गृहस्थ जीवनातून तो विरक्त होऊन तो वानप्रस्थ स्वीकार करेल, नंतर संन्यास आश्रम स्वीकार करेल आणि अंततः आपल्या मनुष्य जीवनाचा तो ध्येय सफल करू शकेल. तर या गृहस्थ जीवनातून विरक्त होण्यासाठी आणि खरं ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याने हा ब्रह्मयज्ञ दररोज संपन्न केला पाहिजे, तो म्हणजे शास्त्रांचं अध्ययन. आणि अशा प्रकारचे शास्त्रांचं अध्ययन केल्याने तो आसक्त राहू शकणार या गृहस्थ जीवनामध्ये. आणि दुसरा लाभ त्याला हा प्रकार प्राप्त होतो की एका जीवावरती अनेक जीवांचं, अनेक लोकांचं ऋण असतं. जसं श्रीमद भागवतामध्ये 11वा स्कंद 5वा अध्याय 41वा श्लोक ज्या ठिकाणी करभाजन मुनी हे राजा निमिला हा उपदेश देताना म्हणतात की देवर्षी भूताप्तनाम पितृणाम न किंकरो नाय मृणीम राजन सर्वात्मना सर्वात्मना यशरणम शरणम गतो मुकुंद परिवृत्त करतो. तर हे राजन, ज्या मनुष्याने सर्व भौतिक कर्तव्याचा त्याग करून अखिलांना आश्रय प्रदान करणाऱ्या भगवान श्री मुकुंदांच्या पदकमळांचा आश्रय घेतला आहे, तो देव, ऋषी मुनी, अन्य जीव, नातलग, मित्र, मनुष्य समाज किंवा पितरांचा देखील ऋणी राहत नाही। हे समस्त जीव भगवंतांचे अंश असल्यामुळे भगवत सेवेत संलग्न असलेल्या व्यक्तीला या सर्वांची वेगळी सेवा करण्याची आवश्यकता नसते। आणि हे कोणासाठी सांगितलंय? ज्याने अखिल गोष्टींचा त्याग केलेला आहे, म्हणजे विरक्त लोकांसाठी। कारण जो विरक्त असतो, संन्यासी असतो, जो ब्रह्मचारी असेल, त्याच्यासाठी या गोष्टी, या ऋणांमध्ये त्याला का जावं लागत नाही? कारण त्याने संपूर्णपणे आपलं आयुष्य, आपलं जीवन भगवत सेवेत समर्पित केलेलं असतं। पण जे गृहस्थ आश्रमामध्ये असतात, त्यांच्यासाठी ऋषींचं ऋण त्यांच्या मस्तकी असतं। म्हणून ऋषींच्या ऋणापासून मुक्त होण्यासाठी त्याने दररोज हा ब्रह्मयज्ञ संपन्न केला पाहिजे, तो म्हणजे शास्त्रांचा अध्ययन। आणि या शास्त्रांचा अध्ययन केल्या कारणाने तो ऋषींच्या, साधूंच्या ऋणातून मुक्त होत असतो। दुसरा आहे पितृयज्ञ, ज्यामध्ये त्याला पितरांना श्राद्ध, तर्पण इत्यादी अर्पण केलं पाहिजे। कलियुगामध्ये आता बरेचशे अशी लोक असतात जे आपल्या मृत व्यक्तीला जर मांस आवडत असेल, दारू आवडत असेल, तर ते अर्पण करतात, पण ते चुकीचं आहे। उलट करणारा आणि प्राप्त करणारा या दोन्ही लोकांना नरक गती प्राप्त होते। पण पितरांना श्राद्ध अर्पण करणं, जलदान, पिंडदान या ज्या नित्य क्रिया आहेत, त्याने आपल्या पूर्वजांसाठी ह्या अर्पण केल्या पाहिजेत। आणि भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंतांना हाच त्या ठिकाणी युद्ध न करण्याचं कारण त्या ठिकाणी सांगतायत की भगवंत या युद्धामध्ये जर प्रमुख लोक मारले गेले, जे घराचं सांभाळ करतात, संस्कार देतात, पण त्यांच्या मुलांना जर संस्कार आणि संरक्षण नाही प्राप्त झालं, तर ती मुलं वाम मार्गाला लागतील, ते सगळ्यात धार्मिक क्रिया त्यांच्या थांबल्या जातील। आणि सगळ्यात महत्त्वाची क्रिया म्हणजे काय? पूर्वजांना जो काही जलदान पिंडदानाची जी काही प्रक्रिया आहे ती थांबेल। याच्यामुळे पूर्वजांनाही दुःख प्राप्त होईल, नरकगती प्राप्त होईल, आणि जो करणार नाही त्या वंशामध्ये त्याला देखील नरकगती प्राप्त होईल। तर एका गृहस्थ व्यक्तीसाठी जो घरामध्ये आहे, त्याला या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे की आपल्या पूर्वजांना पितृयज्ञ जर हा अर्पण जर केला, तर त्याचे दोन गोष्टी आहेत। एक तर श्राद्ध, पिंडदान, जलदान अर्पण करणं, याद्वारे आपल्या पितरांची सेवा करणं, आणि ज्या वंशामध्ये तो जन्माला आलाय तो वंश पुढे चालवण्यासाठी त्याने एक पुत्र संतती प्रदान करणं, यामुळे तो पितरांच्या ऋणातून तो मुक्त होतो। पुढे आहे आपण जलदान, पिंडदान किंवा श्राद्ध प्रक्रिया जी आहे ती साक्षात भगवंताने देखील त्या ठिकाणी संपन्न केलेली आहे। जरी कलियुगाचा युग धर्म हा हरिनाम संकीर्तन यज्ञ असला तरी सुद्धा भगवान श्री रामचंद्राने देखील आपल्या पित्यासाठी हा यज्ञ संपन्न केलेला आहे। आणि दुसरं म्हणजे साक्षात चैतन्य महाप्रभूने, जे स्वयं श्रीकृष्ण आहेत, त्याने देखील हा यज्ञ आपल्या जगन्नाथ मिश्रांच्या पित्यासाठी संपन्न केला होता। पण जोपर्यंत चैतन्य महाप्रभू हे घरामध्ये गृहस्थ होते, तेव्हा महाप्रभू संन्यासी झाल्यानंतर त्यांनी कधी पिंडदान जलदान केल्याचे आपल्याला ऐकवत नाहीये। ऐका, कुणी ऐकलंय कसं? पण चैतन्य महाप्रभू गृहस्थ असेपर्यंत हा त्यांनी यज्ञ संपन्न केला आहे। तर महत्वाचं असं आहे की गृहस्थ जीवनामध्ये असताना तर ह्या गोष्टी त्याने पालन केल्या पाहिजेत। तर काही भक्त या ठिकाणी असा विवाद करू शकतात की अरे, जर युगधर्म हरिनाम संकीर्तन आहे आणि या श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदातील जो काही 5वा अध्याय आणि 41वा श्लोक आहे देवर्षी भूतार्थ, त्यात म्हटलं की जो समर्पित आहे त्याला हे सगळे ऋणातून त्याला मुक्त होण्याची, त्याला वेगळी प्रक्रिया करण्याची गरज नाहीये, तो आपाप मुक्त होतो। तर हे अत्यंत, जे कोणी संपूर्णपणे विरक्त लोक आहेत ह्या त्यांच्यासाठी हा श्लोक योजलेला आहे। पण जे गृहस्थ आश्रमामध्ये असतात त्यांच्यासाठी खरा युग धर्म आहे हरिनाम संकीर्तन। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर हरिनाम संकीर्तन हा ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्यांसाठीच आहे। पण गृहस्थ आश्रमामध्ये असताना आपल्या समाजातील लोकांना आणि प्रचार करण्यासाठी या सगळ्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन केलंच पाहिजे। आज लोक असं समजतात की इस्कॉनमध्ये गेल्यानंतर लोक सगळ्या ज्या काही पारंपरिक ज्या विधी असतात ते त्याग करतात, पण तसं होऊ नये। समाजालाही असं वाटलं पाहिजे की ह्या सगळ्या नियमांचं तत्वता तंतोतंत हे लोक पालन करतात, शिल प्रभुपाद म्हणतात की आपण समाजाला एक आदर्श प्रस्तुत करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा हरिनाम संकीर्तनासोबत भगवत भक्तीसोबत या गोष्टींचं देखील आपण पालन केलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं की आपण इतरांच्या हृदयामध्ये आपलं आदराचं स्थान उत्पन्न होतं आणि प्रचाराला देखील एक फार मोठी मदत आपल्याला प्राप्त होते. तिसरं आहे देवयज्ञ. तर या यज्ञाद्वारे देवतांप्रती कृतज्ञता म्हणून पूजा किंवा यज्ञ केला जातो. तर प्रभुपाद म्हणतात की देवता या ब्रह्मांडातील विविध पदांवरती राहून विश्वसंचलनात भगवंतांना मदत करीत असतात. अग्निदेव असतील, वायुदेव असतील, इंद्रदेव असतील, हे सगळे पद आहेत आणि या पदावरती आरूढ होणारे वेगळे देवता हे वेगळ्या नावाने ओळखले जातात. सूर्य असतील, चंद्र असतील, हे सगळे देवता जे आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा हातभार आहे. आपण डोळ्यांची पापणी हलवतो तर ही पापणी आपल्या स्वशक्तीने हलत नाहीये. तर या विश्वामध्ये वायूचं संचलन चाललेलं आहे. तर त्या वायूच्या संचलनामुळे म्हणतात ना की जसं तुम्ही पाण्यामध्ये एक काठी फिरवा तर काठी फिरतं, त्यासोबत पाणी पण फिरतं आणि त्या पाण्यामध्ये जे काही वस्तू असेल त्या देखील आपोआप फिरायला लागतात. तसं विश्वामध्ये जो काही वायू संचलन होत असतो त्या वायूच्या गतीमुळे आपल्या शरीरातील वायू हा देखील वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत ज्याला पंच प्राण म्हणतात, तर ते देखील संचलन होत असतं. मग रक्ताभिसरणाची प्रक्रिया असेल, अजून दुसऱ्या गोष्टी असतील, तर ह्या वायूच्या प्रभावामुळे घडत असतात. तर देवयज्ञ संपन्न करण्याचा उद्देश काय आहे? आता शेतकरी शेतामध्ये बीज पेरतो, पाऊस आपोआप बटन दाबल्यानं पाऊस पडतो का? नाही होत. तर यज्ञ सॉरी जो पाऊस जो आहे हा इंद्रदेवांच्या कृपेमुळे पडतो. खरं तर अंतत गीतेमध्ये भगवान म्हणतात की या सगळ्या शक्ती मी देवतांना मी स्वतःच पुरवतो. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही देवतांचा देखील सन्मान केला पाहिजे आणि त्या सन्माना प्रित्यर्थ तो यज्ञ केला पाहिजे. पण जो देवतांकडून प्राप्त करतो आणि देवतांना परत देत नाही तर त्याला चोर म्हटलेला आहे. तर देवतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा यज्ञ संपन्न केला जातो आणि म्हणून श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदात नंद महाराज दरवर्षी हा यज्ञ संपन्न करायचे इंद्रदेवांच्या संतुष्टीसाठी. आणि हा यज्ञ संपन्न केल्यावर जेव्हा अर्थात भगवान श्रीकृष्णाला केवळ त्या ठिकाणी इंद्राचा जो अभिमान होता तो चूर करण्यासाठी भगवंतांनी ती युक्ती लावली होती. पण खरं तर भगवान श्रीकृष्णांचे पिता हे देखील इंद्राच्या संतुष्टीसाठी एक कृतज्ञता म्हणून तो यज्ञ संपन्न करायचे. तर देवतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, कारण देवता ह्या आपल्या दैनंदिन जीवनासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून देतात, म्हणून त्यांच्या संतुष्टीसाठी आपल्याला यज्ञ संपन्न केला पाहिजे. आणि हा यज्ञ जो आहे गृहस्थांसाठी अनिवार्य सांगितलेला आहे. चौथा आहे भूतयज्ञ. तर अन्य जीवांच्या साठी हा यज्ञ संपन्न केला जातो. जशा देवता ह्या आपल्या दैनंदिन जीवनासाठी मदत करतात तसा दैनंदिन जीवनासाठी केवळ देवताच नाही तर इतर जीव देखील आपल्याला मदत करतात. तर गाय आपल्याला दूध देते, शेण देते, गोमूत्र देते. बैल हा शेतामध्ये काम करतो, आपल्यासाठी अन्न उगवतो. कुत्रा देखील आपल्या घराचं संरक्षण करतो. तर असे जे इतर जीव आहेत तर हे जीव देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं आयुष्य जगण्यासाठी मदत करत असतात. तर जे जे जीव आपल्याला योगदान देतात आपल्या आयुष्यासाठी तर त्या सगळ्यांचं ऋण आपल्यावरती असतं आणि म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी खास करून मनुस्मृतीमध्ये सांगितलं की पशु पक्षी वर्णाश्रमपेक्षा निम्न स्तरातील लोक विविध रोगांनी ग्रस्त ज्यांच्याकडून कोणी लक्ष देत नाही असे जीव, म्हणजे भिक्षा मागणारे लोक असतात, भिकारी असतात, तर गृहस्थांसाठी या गोष्टी सांगितलं की त्यांनी ते यज्ञ संपन्न केला पाहिजे. म्हणून आपण पाहतो की गृहस्थाने स्वतः भोजन करण्यापूर्वी घराच्या बाहेर जावं आणि मोठ्याने ओरडावं की कोणी भुकेला आहे का. आज जर म्हटलं तर लाईन लागेल, तर थोडीशी पद्धत आजची वेगळी अशी की भक्तांना घरी बोलवलं जातं, त्यांना तो भोजन महाप्रसाद अर्पण केला जातो किंवा संकीर्तन आंदोलन आयोजित केलं जातं ज्याच्यामध्ये ठिकठिकाणी जाऊन लोकांना भक्त प्रसाद अर्पण करतात किंवा सत्संग कार्यक्रम अरेंज करतात त्या ठिकाणी आसपासच्या लोकांना बोलवलं जातं. तर ही थोडीशी कलियुगामध्ये भक्तांसाठी एक वेगळी सुविधा आहे. पण वैदिक काळामध्ये त्या व्यक्तीने घराच्या बाहेर जायचं आणि एका अतिथीला आपल्या घरी बोलवायचं, त्याला जीव खाऊ घालायचं आणि मग स्वतः जेवण करायचं. तर वैदिक काळामध्ये गृहस्थ हे अतिशय काटेकोरपणे नियमांचं पालन करायचे आणि त्यामुळे तो भूतयज्ञ अर्थात इतर जीवांच्या ऋणातून तो मुक्त होत असे. पाचवा आहे किती वाजली? वेळ सांगा. मला मोबाईल द्या. तर पाचवा यज्ञ आहे तो म्हणजे अतिथी यज्ञ. याच्यामध्ये अतिथीची सेवा, त्याचा आदर, त्याचा सन्मान करून, त्याला प्रेम अर्पण करून घरामध्ये बोलवणं. जेव्हा अतिथी आपल्या घरामध्ये येतात तर त्या अतिथींचा सन्मान आपल्या क्षमतेनुसार आणि अतिशय प्रेमाने त्याचं स्वागत करून आपल्याकडे जे आहे त्याला अर्पण करून त्याची सेवा करणे. तर हा अतिथी यज्ञ या ठिकाणी संपन्न केला जायचा. आणि वैदिक परंपरेत आज ती पद्धत राहिलेली नाहीये, पण घरात जर कोणी अतिथी आला तर अतिथी देवो भव. का बरं असं म्हणायचे? कारण वैदिक तत्वांचं पालन करणाऱ्या लोकांचं कधी कधी देवता स्वतः परीक्षा घ्यायचे किंवा स्वतः भगवंत त्यांची परीक्षा घ्यायचे. आणि वैदिक पद्धत इतकी आपली सुंदर होती की प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्म्याला पाहणं. तर या प्रकारे जसा भूत यज्ञ असेल, अतिथी यज्ञ असेल, तर या दोन्हींच्या माध्यमातून त्या जीवाचा आदर केला जायचा. असं नाही की हा भिकारी याला सोडून द्या, एक चार पैसे द्या किंवा भाकरी द्या, सोडून द्या, तसं नाही. अतिशय सन्मानाने त्याची ती सेवा केली जायची. त्यामुळे समाजामध्ये प्रत्येक जीवाचा आदर, त्याचा सन्मान होत असे. आपण नंतर आता कलियुगामध्ये लोक जे आता समाजाच्या जातीवरून, समाजावरून, धर्मावर जे भांडतात ना, याला कारण काय की लोक एकमेकांचा सन्मान करत नाहीत. पण पूर्वी शूद्रापासून किंवा शूद्रापेक्षा निम्न जातीचा जर कोणी असेल त्याचा देखील आदर होत असे, समाजात त्याला देखील स्थान होतं. त्यामुळे पूर्वी असा जात भेद वैरभाव असा कधी नसायचा. प्रत्येकजण आपल्या स्थानी राहून हा व्यवस्थितपणे भगवंताची सेवा करायचा. तर या भूत यज्ञ किंवा हा अतिथी यज्ञाद्वारे तेथे भगवंतांची आणि त्या जीवांची योग्य प्रकारे काळजी घेतली जायची, सेवा केली जायची. आणि अतिथी यज्ञामध्ये खास करून त्याला सर्वतोपरी सन्मान आणि त्याची सेवा केली जायची. कारण हा कदाचित साक्षात देवता किंवा भगवंत जर या रूपाने जर आले असतील माझी परीक्षा घेण्यासाठी, तर मी त्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपराध माझ्याकडून घडू नये यासाठी. आणि काही अतिथी आपल्या घरी येतात आणि आपण देखील कोणाच्या घरी आपण अतिथी म्हणून जातो. आणि जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरी जातो त्यावेळेस आपण थकलेले असतो, फार लांबून गेलेलो असतो, तर आपल्याला विश्रांतीची, अन्न पाण्याची फार आवश्यकता असते, त्यामुळे शोधत असतो. आणि जेव्हा आपल्याला त्या प्रकारचा सन्मान, त्या प्रकारचा आराम, अन्न पाणी आपल्याला प्राप्त होतो, आपल्याला संतुष्टी प्राप्त होते आणि समोरील व्यक्तीने जर आपला आदर जर केला तर आपल्याला अधिक बरं वाटतं. तर त्या अतिथीला संतुष्ट करणं किंवा त्याला आनंद प्रदान करणं हे यजमानाचं कर्तव्य असायचं. आणि मग अतिथी सेवा केल्याने व्यक्ती तो त्या प्रकारच्या ऋणातून तो मुक्त व्हायचा. तर या ठिकाणी हे जे काही पाच प्रकारचे यज्ञ ग्रस्थांसाठी सांगितलेले आहेत, तर धार्मिक सिद्धांतांचे पालन केल्यामुळे या ठिकाणी सांगतात की क्रमशः आध्यात्मिक जीवना प्रगती करण्यासाठी आणि भौतिक जीवनातून निवृत्त होण्यासाठी त्याला लाभ प्राप्त व्हायचा. तर हे यज्ञ संपन्न करण्याचा उद्देश काय आहे की त्या जीवाने, त्या खास करून ग्रस्त भक्ताने, या सांसारिक भौतिक आसक्तीतून मुक्त होऊन भगवंतांच्या चरणी संपूर्णपणे समर्पित होण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याला या सगळ्या ऋणांतून मुक्त होऊन जेव्हा तो पुढे सरकतो तेव्हा तो आध्यात्मिक जीवनात चांगल्या प्रकारे प्रगती करतो. पण एखाद्या गुरुच्या आश्रमी राहून जर एखादा साधक थेट गुरूंच्या चरणांचा आश्रय घेतो, भगवंताला समर्पित होतो, तर त्याला या सगळ्या प्रकारच्या यज्ञातून त्याला जाण्याची गरज नाहीये. म्हणून देवर्षी भूताप्त ऋणाम पितृणाम हा तर हा अत्यंत प्रगत विरक्त लोकांसाठी सांगितला श्लोक आहे. तर आज कलियुगामध्ये हे पाच यज्ञ क्षमता आणि आपली जशा प्रकारची स्थिती असेल त्या प्रकारे संपन्न केला पाहिजे गृहस्थ भक्तांनी. पण एक सर्वोच्च यज्ञ म्हणजे काय? हरिनाम संकीर्तन. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सध्याच्या कलियुगामध्ये एका गृहस्थ व्यक्तीसाठी हे पाच यज्ञ काटेकोरपणे संपन्न करणं थोडंसं कठीणच काम आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी, खास करून वेदव्यासाने जेव्हा पाहिलं की या कलियुगामध्ये जसा कलियुग पुढे सरकत जाईल तसं जीवांची आणि लोकांची स्थिती इतकी भयंकर होत जाईल की त्यांना कदाचित संकीर्तन यज्ञ देखील पालन करणं फार कठीण होऊन जाईल. तर बाकीचे यज्ञ संपन्न करणं तर फारच दूरची गोष्ट आहे. पण जे सध्या जे कोणी ग्रस्त भक्त असेल त्यांनी आपल्या क्षमतेनुसार होईल तितकं 100% पालन होईलच याची काही शाश्वती नाही आहे. पण हे 5 प्रकारचे यज्ञ संपन्न करीत असताना एक सर्वोच्च यज्ञ जो आहे त्याला प्राधान्य देऊन खास करून हरिनाम संकीर्तन जो यज्ञ भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे तर तो यज्ञ प्रस्थापित करण्यासाठी साक्षात भगवान श्री चैतन्य महाप्रभू या कलियुगात प्रकट झाले आणि स्वतः महाप्रभूंनी या संकीर्तन आंदोलनाचं बीजारोपण केलेलं आहे. आणि आपल्याला या संकीर्तन आंदोलनाचं जे काही पुरावे जे आहेत शास्त्रामध्ये भरपूर आहेत, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. खास करून चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामीजी हे संकीर्तन यज्ञाचं वर्णन फार सुंदरतेने करतात की कलिकालेर धर्म कृष्ण नाम संकीर्तन कृष्ण भक्ती विना नहे तार प्रवर्तन. तर कलियुगामध्ये नाम संकीर्तन हा सर्वोच्च धर्म आहे, कृष्ण नाम संकीर्तन. याद्वारे जीव सगळ्या प्रकारच्या बाधांवरती सगळ्या प्रकारच्या रोगांवरती भवरोगावरती खास करून तो विजय प्राप्त करू शकतो. इथे जो वैदिक काळामध्ये जो काही यज्ञ संपन्न केला जायचा तर हा तो यज्ञ संपन्न करण्यासाठी 11 प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता असायची. जे पूर्वी ब्राह्मण ऋषी म्हणून यज्ञ संपन्न करायचे त्याला 11 प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता असायची. पहिले म्हणजे काळ मुहूर्त वेळ आवश्यक होता. दुसरं म्हणजे स्थान देश योग्य हवे. पृथक द्रव्य हवन सामग्री योग्य हवी. मंत्रोच्चारण मंत्र जे असायचे ते मंत्र देखील अतिशय शास्त्रातले योग्य असावेत. तंत्र अर्थात शास्त्रीय उद्धरणे सावय अग्नि ऋत्विक अर्थात यज्ञ करणारे विद्वान पुरोहित ब्राह्मण त्या ठिकाणी हवेत. देवता त्या यज्ञात प्रकट होण्यासाठी देवतांची देखील आवश्यकता असेल. जर देवताच प्रकट झाले नाहीत आहुती त्यांनी स्वीकार केली नाही तर यज्ञ कसं काय सफल होणार. त्यानंतर यजमान यज्ञ करणारा व्यक्ती ज्याने यज्ञ आयोजित केला आहे तो देखील त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे. आणि पुढे म्हटलंय की हा व्यक्ती धनाढ्य असला पाहिजे. की पूर्वी जो यज्ञ संपन्न व्हायचा की आजचा असं नाही की तुम्ही थोड्याफार एखाद्या पोत्यामध्ये भरून सामग्री आणली तेवढ्यात तुमचा यज्ञ संपन्न झाला, तसं नाहीये. जोपर्यंत तुमचा यज्ञ सफल होत नाही, देवता प्रकट होत नाहीत, भगवंत प्रकट होत नाहीत, आहुती पूर्ण होत नाही, तोपर्यंत अखंड तुपाची धार असंख्य प्रकारचे त्या ठिकाणी धनद्रव्य त्या ठिकाणी लागायचे. आणि जेव्हा यज्ञ संपन्न व्हायचा तर त्या यजमानाकडे इतकं धन असावं की तो उपस्थित ब्राह्मणांना भरपूर प्रचुर धन तो दान करू शकेल. जर ब्राह्मणांना जर त्या ठिकाणी धन त्याच्याकडे जर नसेल दान करण्यासाठी तो एक दुसरा अपराध त्याला लागेल. पुढे म्हटलंय की क्रतू म्हणजे यज्ञवेदी आणि चौथा आहे 10-11 आहे धर्म अर्थात प्रक्रिया. या 11 गोष्टी जर योग्य असतील तर तो यज्ञ संपन्न व्हायचा सफल व्हायचा. पण कलियुगामध्ये ह्या 11 गोष्टी कुठेही आपल्याला व्यवस्थित प्राप्त होणार नाही. एक तर प्रामाणिक यज्ञ या तपस्वी योग्य ब्राह्मण नाहीत, उच्चारण करणारे ब्राह्मण तसे नाहीयेत, सामग्री सुद्धा कलियुगामध्ये शुद्ध नाहीये. किंबहुना कलौ शूद्र संभवहा, तर जी ह्या कलियुगातले सगळे जीवच शूद्र असल्या कारणाने तर यज्ञ संपन्न होणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणून आपल्याला शास्त्रामध्ये खास करून भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी जीवांची ही सगळी अयोग्यता पाहून त्यांनी एकच यज्ञ दिलाय, तो म्हणजे नाम संकीर्तन यज्ञ. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर पात्र अपात्र ना देखी स्थान स्थान किंवा तत्रार्पिता नियमित स्मरणे न काल. तर चैतन्य महाप्रभूंनी हा उपदेश दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचं स्थान पात्र अपात्रतांना पाहता. जरी मंत्रांच्या हरिनाम मंत्रामध्ये जरी उच्चारणामध्ये योग्यता नसेल स्पष्टता नसेल तरी देखील हा मंत्र त्या जीवाचा उद्धार करणारा आहे. म्हणून व्यक्ती जरी अपात्र असला त्याचे उच्चारण जरी अयोग्य जरी असलं तर हरिनाम अशी अग्नी आहे की त्याचा काही ना काही त्याचा परिणाम त्या जीवाला होणार आहे. म्हणून गृहस्थांसाठीच आणि खास करून जे कोणी विरक्त लोक आहेत त्या सर्वांसाठी सर्व जीवांसाठी हरिनाम संकीर्तन यज्ञ खास करून कलियुगामध्ये आपण जर व्यवस्थित संपन्न केला तर आपल्या सगळ्या गोष्टींची पूर्तीही होणार आहे. हरे कृष्ण. तर कोणाला काही प्रश्न आहे का टीका टिप्पणी? या ठिकाणी थांबूयात. शिल प्रभुपाद की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.